मार्कसचे वर्तमान याचा 8वा अध्याय। त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्याच्याजवळ खावयास काही नव्हते। येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही। मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काहीतरी दुरून आले आहेत। त्यांच्या शिष्यांनी उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणाव्यात। त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7। त्याने लोकांस जमिनीवर बसण्यास आज्ञा केली। त्याने 7 भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या। त्याच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढवयास सांगितले। ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांचा 7 टोपल्या त्यांनी भरल्या। तेथे सुमारे 4,000 पुरुष होते। मग येशूने त्यांना घरी पाठवले आणि लगेच तो आपल्या शिष्यासह तारवात बसला व दलमुत्था प्रदेशात गेला। मग काही परुषे येऊन त्याच्याशी वाद घालू लागले। त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्या स्वर्गातून चिन्ह मागितले। आपल्या आत्म्यास दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही। नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवास जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला। तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवास त्याच्याजवळ एकच भाकर होती। येशूने त्यांना निक्षून सांगितले, सांभाळा परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर, यापासून सावध राहा। मग ते आपसात चर्चा करू लागले की आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय। ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हा समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय? मी 5,000 लोकांस 5 भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यामधून किती टोपल्या गोळा केल्या? शिष्यांनी उत्तर दिले, 12। आणि 4,000 मी 7 भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही तुकड्याच्या किती टोपल्या गोळा केल्या? शिष्यांनी उत्तर दिले, 7। मग येशू त्यांना म्हणाला, अजूनही तुम्हास समजत नाही काय? ते बेतसदा येथे आले तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली। मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले। मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, तुला काही दिसते काय? त्याने वर पाहिले आणि म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत। नंतर येशू पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले, त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्व काही स्पष्ट दिसू लागले। येशूने त्याला त्या गावात पाऊल देखील टाकू नको असे सांगून घरी पाठवून दिले। मग येशू व त्याचे शिष्य फिलिप्पा केसरिया नामक प्रदेशात जाण्यास निघाले। वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून ओळखतात? त्यांनी त्यास उत्तर दिले, काही जण म्हणतात तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर काही एलिया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यापैकी एक आहात असे म्हणतात। मग येशूने त्यांना विचारले, तुम्हास मी कोण आहे असे वाटते? पेत्राने उत्तर दिले, तू ख्रिस्त आहेस। येशू शिष्यांना म्हणाला, मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका। तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुखे भोगावी, वडील मुख्य याजक लोक नियमशास्त्राचे शिक्षक याजकडून नाकारले जावे, त्यास जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, हे होणे अगत्याचे आहे। त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावून लागला। परंतु येशूने वळून आपल्या शिष्याकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावित नाहीस तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस। नंतर त्याने आपल्या शिष्यासह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, जर कोणाला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे। जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्थेसाठी जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल। मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरतो, तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतासह येईल तेव्हा त्याची लाज धरील।